नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या नेटान बदलपी आकांक्षा फकत कार्यक्षम न्ही तर नागरिक केंद्रीक प्रशासकीय मॉडेल गरजेचे आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. तांणी आयज नागरी सेवकांची तांक वाडोवपा खातीर कर्मयोगी साधना सप्तक चालीक लायले.
21वीं सदी के इस कालखंड में तेजी से बदलती व्यवस्थाएं, तेजी से बदलती दुनिया और उनके बीच उसी रफ्तार से आगे बढ़ता हमारा भारत, इसके लिए पब्लिक सर्विस को समय के अनुरूप निरंतर अपडेट करना जरूरी है. कर्मयोगी साधना सप्ताह उसी प्रयास की एक अहम कड़ी है.
दर एका भारतीयाच्या आकांक्षेप्रमाण आर्विल्ले समर्पित आणि प्रतिसाद दिवपी कामगार बळ तयार करपाक कुशळताय विकास आयोग आणि मिशन कर्मयोगी हांचो महत्वाचो वाटो आसा असे प्रधानमंत्र्यांनी म्हणला.
आज गव्हर्नन्स के जिस सिद्धांत को लेकर हम आगे बढ़ रहे हैं उसका मूल मंत्र है नागरिक देवो भव. इस मंत्र में समाहित भावना के साथ आज पब्लिक सर्विस को ज्यादा कैपेबल, नागरिकों के लिए ज्यादा सेंसिटिव बनाने पर फोकस किया जा रहा है. अब शासन को सिटीजन सेंट्रिक बनाकर एक नई पहचान दी जा रही है.
लोकांचे जिणेचो दर्जो सुधारप हे सरकाराचे मुखेल ध्येय आसू जाय हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. केंद्र सरकारान अस्तंत आशियातल्या संघर्षाक लागून संसारीक कच्च्या तेलाच्या पुरवणेत आडमेळी आयिल्ल्याच्या फाटभुंयेर 30 जून मेरेन गरजेच्या वट्ट 40 पेट्रोकेमिकल उत्पादनाचेर शीम शुल्क रद्द केला. देशी उद्देगाक गरजेच्या पेट्रोकेमिकल पदार्थाची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर हो उपाय केला अशें वित्त मंत्रालयान म्हणला. हाका लागून संबंधित मळार खर्चाचो दबाव उणो जातलो, पुरवण स्थिर जातली आणि गिरायकांक थाकाय मेळटली. चालू अर्थिक वर्सा देशाची संरक्षण निर्गत 38,424 कोटी रुपया जावपाचो अदमास आसा असे संरक्षण मंत्रालयान सांगला. भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमांनी निर्गत फाटल्या वर्षाच्या तुळेत 151% वाढल्या जाल्यार खासगी कंपनीच्या निर्गतीत 14% वाढ झाल्या. ही वाढ भारताच्या संरक्षण उपकरणाची संसारीक विश्वासपात्रताय दाखयता अशें मंत्रालयान म्हणला. मजगती संसारीक संरक्षण उपकरणां तयार करपाचे केंद्र जावपाच्या दिकेन भारत नेटान उदरगत करता अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हणला. सगळ्या गिरायकां खातीर प्रिपेड स्मार्ट मीटर सक्तीचे नात असे वीज मंत्री मनोहर लाल हांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटर के कारण से जो वहां गड़बड़े होती थी उसे रोकने के कारण से पहली बार गया है जिसमें 2600 करोड़ रुपए का लाभ हुआ है सभी 49 कंपनियों को मिला करके. हम तो गाइडलाइन देते हैं, राज्य की सरकारों का काम है, लेकिन राज्य की सरकारें इसको लगाएं ये हमारा आग्रह भी रहता है. और उस आग्रह के कारण से इन कंपनियों का हमको भी चिंता है ताकि सारे देश में बिजली ठीक से बने और ज्यादा ज्यादा प्लांट जनरेशन हो और उनको पेमेंट कर सके, घाटा खत्म हो.
हवाई येरादारी कार्यावळीचे सुरक्षेचेर तडजोड जावची ना असे नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी आयज लोकसभेत एका पूरक प्रश्नाक जाप दितना म्हणला. दरेक देश विमान सुरक्षेचो उचेलो दर्जो सांबाळपाचो यत्न करता. सुरक्षे संबंधित मार्गदर्शक तत्वा आणि नेम मुखेलपणान आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेन तयार केल्यात. विमान येरादारी हो आंतरराष्ट्रीय विषय आसा आणि देखून सगळ्या देशांनी हे नेम सारखेपणान पाळपाची गरज आसा असे ताणी सांगले. इंडिया पोस्ट देशातली एक मुखेल लॉजिस्टिक शक्त जावपाच्या दिकेन नेक्टान मुखार वता असे केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगले. सहारनपूर टपाल प्रशिक्षण केंद्राच्या 75व्या स्थापणूक दिसा निमतान आयोजित कार्यावळीत ते उलयताले. ह्या वेळार गोय सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरणान पेन्शन लेखा आणि व्यवस्थापन प्रणालीत वाटेकार जावपा खातीर कबलात केल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेशातल्या काय वाठारांनी चड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, कोंकण आणि गोयातल्या काय वाठारांनी पाऊस पडपाचो अदमास खात्यान उक्तायला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांज वेळा 7:30 वरांचेर कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानार कोलकाता नायट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद पंगडा मदीं खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.